नमस्कार, मराठी कथा या पॉडकास्टवरती मी प्रमोद खोत आपलं स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण सुनीता जाधव यांची मंथरलेली रात्र ही कथा आपणास सादर करणार आहे. ही कथा रहस्य मराठी कथासंग्रह या अँड्रॉइड ॲपवरील आहे. कथा वाचण्यासाठी आपण हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरू करूया. मंथरलेली रात्र. खूप दिवसांनी योग आला गावाकडे राहण्याचा. 4 दिवस सुट्टी मिळाली म्हणून ठरवलं की मुलांना घेऊन सुट्टीला जावं. लगेच गाडी केली व गावी जायला निघालो. जाताना शहराची हवा कमी कमी होत गेली व गावाकडचा गार गार वारा अंगाला झोंबू लागला. मन अगदी प्रसन्न झालं. नोकरीनिमित्त गाव सोडून आम्हाला 15 वर्षे झाली होती. तसं अधूनमधून ये जा होत होतं. कधी वर्षामध्ये एकदा तर कधी सणासुदीला, पण कधी जास्त दिवस राहायला होत नसायचं. गावाकडच्या सगळ्या जुन्या आठवणी येऊ लागल्या. या 4 दिवसात खूप धमाल करायची. मुलांबरोबर शेतावरती जायचं, जेवणाचा बेत टाकायचा, डोंगरावरती जायचं अगदी मनापासून ठरवलं होतं. या सगळ्या विचारात कधी गावामध्ये येऊन पोचलं समजलंच नाही. गावाकडची सगळी मंडळी गाडीकडे टकामका बघू लागली. जास्त करून गावात वडाप किंवा या दिवसातून एखादी एसटी यायची. आम्हाला पाहून ओळखीचे लोक खूप झाले. गाडी घराजवळ येताच घरातील सर्व मंडळींनी गराडा घातला. मी व मुले घरात पोहोचले होते. घरी सासूबाई, जाऊबाई, दीर, त्यांची मुले असा खूप मोठा परिवार आहे. सगळ्यांना खुश पाहून खूप आनंद झाला. मुलंही खूप उड्या मारू लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मुलं गावाकडच्या मुलांमध्ये लगेच रमून गेलीत. बोलता बोलता कधी दिवे लावायची वेळ झाली समजलं पण नाही. जाऊबाईंनी दिवे लावून घेतले आणि जेवणाचा खास बेत आखला होता. गावाकडं अजूनही जळण मुबलक असल्यामुळं सगळ्यांच्या घरी चुलीवरतीच जेवण तयार करायचेत. त्या चुलीवरच्या जेवणाचा खमंग वास सगळा घरभर येत होता. त्या वासानंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. मी आणि सासूबाई माझ घरात गप्पा मारत बसलो होतो. मुले बाहेर अंगणात गार वारा घेत गप्पामध्ये रमलेली. त्यातच एक शेजारचा मुलगा बसलेल्या मुलांना सांगत होता की जास्त वेळ बाहेर बसायचं नाही, रात्रीची भूते बाहेर फिरतात, लहान मुलांना पकडून नेतात. मुलं थोडी घाबरली व आत पळत सुटली व जवळ येऊन मला घट्ट मिठी मारून बसली. मी उस्ती होऊन सासूबाईंना विचारलं, काय हो ही मुलं कसली भीती घालतात? तर सासूबाईंनी सांगितलं, अगं आपल्या गावाबाहेरील तो पाटलांचा वाडा आहे ना, त्याबद्दल लोक बोलतात. तू नको भयू, आपण कोणाचं काय बिघडवलं आहे? असं म्हणून त्यांनी विषय बंद केला. पण मला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. माझं मन राहावे ना. सासूबाई उठून गेल्या. मग मी मुलांना जेवण घालून झोपवलं व बाजूच्या काकूंकडे जाऊन थोडा वेळ गप्पा मारत बसले. तिथे ती मुले होती. मी त्यांना सहजच म्हटलं, भूत वगैरे काही नसतं, सर्व काल्पनिक गोष्टी आहेत. तर काकू मध्येच म्हणाल्या, नाही ग बाई, आम्हा गावकऱ्यांना अनुभव आहे. स्वतः वाड्यात राहणारी माणसे वाडा सोडून गेली. तसं म्हटल्यावर तर माझी उत्सुकता भयानक वाढली. आणखी त्या काकू काय काय अजून त्या वाड्याबद्दल सांगतायत ते ऐकून घेण्यासाठी तेवढ्याच सासूबाईंची हाक काने आली. जेवायला बोलवत होत्या त्या. जेवण झाल्यावर जाऊबाई व मी सगळी कामावरून अंथरून गाठलं. झोप येता येईना सारखं त्या पाटलाच्या वाड्याचा विचार मनात येत होता. नेमकं काय असेल त्या वाड्यात जेणेकरून लोक एवढं भीतात त्या वाड्याला? आपण जाऊन बघून येऊ का उद्या? अशा विचारात कधी झोप लागली समजलंच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा पहाट झाली होती. जाऊबाईंनी उठून काम चालू केलं होतं. चुली पेटवल्या होत्या. मी उठून सगळ्याची आंघोळ झाली. झाल्यानंतर जेवणाला घेऊ म्हटलं, पण जाऊबाई म्हटल्या, खूप दिवसातून आला आहे सा, या जाऊन शेतावरनं ऊन यायच्या आधी. मी पण नकार न देता सगळ्यांचे कपडे घेतली आणि शेजारच्या काकूंना घेऊन निघालो. शेताच्या वाटेवरतीच पाटलांचा तो वाडा होता. वाड्याजवळ येताच मी त्या वाड्याकडे बघतच चालत होतो. लगेच सोबतच चालत होते. त्या काकू म्हणल्या, पटपट पाय उचल, उगीच लागीर होईल बिल. मला काकू काय म्हणतायत ते काहीच कळत नव्हतं, पण वाड्यात आत जायची उत्सुकता वाढली. तसेच शेतात जाऊन मस्त फिरलो, कपडे धुतले, तरी डोक्यात त्या वाड्याचाच विचार चालू होता. मी निघालो तेव्हा वाजलेले 12:00 आणि जेव्हा आम्ही वाड्याजवळ आलो तेव्हा मी त्या वाड्याकडे बघत होतो. कोण दिसते का, कोण राहत नाही असं माहीत असून मला उत्सुकता होती. तेवढ्यात वाड्याच्या खिडकीतून कोणीतरी आमच्याकडे बघत आहे असं मला वाटलं व माझी नजर गेल्यावर त्या खिडकीजवळ कसली तरी हालचाल झाल्याचा बास मला झाला. पण मला पक्के वाटलं होतं नक्कीच कोणते तिथं होतं. तसेच त्या विचारात घरी आलो आणि त्याविषयी कुणाला बोलू की नको असं झालेलं. पण मनाशी ठरवलं होतं की आज जाऊन यायचं त्या वाड्यात. काय माहीत मला एवढी ओढ लागली होती त्या वाड्याबद्दल जाणून घ्यायची, आणि त्या वाड्यात जायची काही समजत नव्हते. घरी येऊन जेवण झालं. दुपारची विश्रांती झाली. मुले देवळात खेळायला गेलीत. मी आणि सासूबाई जाऊन पारावर रात्रीच्या जेवणासाठी भाजी घेऊन आलो. खूप दिवसांनी गोट्यात जाऊन धारा काढायची म्हणून गोट्यात जाऊन धारा काढायला मदत केली. दिवे लावायची वेळ झाली. सासूबाईंना बाहेर जाऊन येतो म्हणून सांगून बाहेर पडलो. थोडं पुढे गेल्यावर तोंड बांधलं आणि थेट वाड्याच्या दिशेने चालू लागलो. वाड्याकडे जाताना माझ्या मनात खूप प्रश्न होते. त्याची उत्तर मला तिथे गेल्याशिवाय मिळणार नव्हती. वाडा गावच्या ज्या बाजूला होता तिकडे सायंकाळनंतर जास्त कोण फिरकत नसतं, त्यामुळे त्या बाजूला आता सामसूम वाटत होतं व हळूहळू काळोख वाढत होता. आणि नेमकं त्याच दिवशी अमावस्या होती. गर्द काळोख जाणवू लागला. लांब कुत्री ओरडल्याचा आवाज स्पष्ट येत होता आणि सगळ्या वातावरणात मला थोडी भीती वाटू लागली. मन घट्ट करून फुडोफुडं चालू लागलो. वाड्याजवळ येताच दरवाजा कुरकुरू लागला, हळूहळू उघडू लागला. मला असं वाटलं जणू माझी वाटच कोणतरी बघतंय आणि माझ्यासाठीच ते दार उघडलं जात होतं असं मला वाटलं. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक येऊन पूर्णच दार उघडं झालं. मी जवळ जाऊन आत डोकावून पाहू लागले. आतमध्ये खूप भयान शांतता होती. वाड्यात लाईट नव्हती. तिथं जवळच ओसरीवरती एक दिवा जळत होता. मी धाडस करून आत आवाज दिला, कोणी आहे का? तर काही उत्तर नाही आलं. परत मी आणखी ओरडले, कोणी आहे का इथे? तशी वीज कडकडल्यागत आवाज होऊन माझ्यासमोर एक म्हातारी येऊन उभी राहिली. मी त्या आवाजाने खूप घाबरलो होतो. माझ्या अंगावरती काटे आले होते. तिचा ते विस्कटलेले केस, तोंडात एक दोन राहिलेले काळे दात, फाटकं लुगडं, हातपाय लटलट कापू लागले. तोवर तीन बसक्या आवाजात मला विचारलं, कोण पाहिजे? माझा आवाज फुटेना. कसतरी धाडस करून एकदम बारीक आवाज काढून विचारलं, तुम्ही कोण? तर ती म्हातारी ताडकन बोलली, तुला कोण पाहिजे आणि तू आहेस तरी कोण? मी म्हटलं, मी लखू पाटलांची सून, गावातून आलो आहे वाड्यातील लोकांना भेटायला. तशी ती म्हातारी म्हटली, म्हणजे तू गावात नवीन आहेस, तरीच तुला इथली माहिती नाही आहे, ए आत. मग मला थोडा धीर आला. मी धाडस करून आणखी विचारली, आजीबाई तुम्ही कोण? तशा बोलू लागली. मी या वाड्याची धाकटी सून. परत मी विचारलं, आणखी लोक तुमचे कुठं आहेत? तसे त्यांनी राग आला आणि मोठ्या आवाजात बोलल्या, गेले सगळे पळून, पळपुटे कुठले? मी एकटीच राहते इथं या वाड्याची राखण करायला. मला यातलं काही समजत नव्हतं. मी आजींना म्हणाले की मग तुमचे दीर जावा मुले कुठे असतात ते सगळे? तशा त्या माझ्याकडे डोळे मोठे करून बघू लागल्या व म्हणाल्या, तो थोरला सरपंच तो तर कधीच गेला वर, त्याचं पोरगं पण गेलं. एकत एकत मी मध्येच म्हटलं, मी इथे नसते त्यामुळे मला काहीच माहीत नाही. गावात लोक वाड्याबद्दल बोलतात म्हणून आले. होय, आजी म्हणाल्या, अगं बाई मी तुला काय सांगणार, मी या वाड्याची देखरेख करतो. मोठा दीर सरपंच होता, त्याची बायको, दोन मुले, दुसरा दीर शेतकरी, त्याला एक मुलगा, चार मुली, तिसरा होता कारखान्यात, त्याची दोन मुले, चौथा पण शेती करत होता, त्याला मुलं नव्हती, पाचवा माझा नवरा, तो काहीच करत नव्हता. या सगळ्यांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगत होता आणि मी मोलकरणीगत काम करायची. थोड्या रागाच्या आवाजात त्या बोलत होत्या. डोळे जणू आग ओकत होते. मला भीती वाटू लागली. मी भीतीतच विचारलं, पुढं काय झालं? तशा त्या चिडल्या, एक एक शब्द तलवारीच्या धारीगत बोलू लागल्या. त्यांनी त्याच्या कर्माची फळं भोगली मला काहीच कळेना. तशा त्या जोरात ओढल्या, सरपंचाचा थोरला पोरग, त्याला रोग झाला, तो गेला. सरपंचानं साऱ्या गावाचं खाल्लं, सिगारेट ओढली व कॅन्सर झाला. दुसरा पोरगा किडनी बाद होऊन अंथरुणाला खिळला. बायको गाव सोडून माहेरी निघून गेली. दुसऱ्यानंतर आपल्या मुलाला मुंबईला शाळेत घातलं पण त्याला पण रोग झाला लागला आणि तो पण मेला. बायकोनं पोरांनी घेऊन वाडा सोडला. कारखान्यात काम करणारा या सगळ्यांचा हाल बघून बायका पोरं घेऊन तो निघून गेला. चौथा काय, बापाचे इस्टेट एकटा घेणार म्हणून बसला पण मी त्याला पचवून देतोय. होय, माझा नवरा तर सांग काम्या, त्यानं कवाच माझी काळजी केली नाही. माझे कुत्र्यागत हाल झाले. या वाड्यात प्रत्येकानं छू म्हणलं तसं पळायचं. आजीबाईंचा आवाज हळूहळू वाढत होता. तशी माझी गत बघण्यासारखी झाली पण मला एक कळलं नाही की या एकट्या या वाड्यामध्ये राहतात तरी कशा. म्हणून मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, मी कुठे एकटी आहे, चल आत बघ माझा वाडा कोणकोण आहेत. रात्र खूप होत चालली होती. घरी माझी वाट बघतायत हे मी विसरले होते. जणू मी त्या वाड्याच्या रहस्यामध्ये गुंग होते. मी उठले वाडा बघायला पण अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते. तेवढ्यात आजीबाईंनी दिवा घेतला व मला घेऊन चालू लागल्या. पाऊल टाकले ते वाळलेल्या पानांचा आवाज येत होता. सगळीकडे कोष्ट्याची जाळी पुढे येईल तसे माझ्या तोंडात अडकत होती. एका बाजूनी फडफड आवाज एकदम माझ्या कानावरती आला. तसे मग ओरडले व कानावरती हात ठेवला. मी खूप घाबरली होती. मला काही समजलं नाही. दिव्याचा तिकडे गेला पाहतो तर काय, वडवागळूचा मोठा कळप फिरत होता. मी आजींना म्हटलं, राहू द्या आजी, या असल्या अंधारात काही दिसणार नाही मला. तसं त्यांनी मान फिरवली. त्यांची ती फिरलेली मान पाहून मी कधी जमिनीवरती कोसळले समजलंच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सासूबाई, जाऊबाई, दीर मुले रडत मायाजवळ होती. मी त्यांना विचारलं, मी इथं कसे आले? सगळे शांत होते, एकटक मलाच बघत होते व सगळे घाबरले होते असं त्यांच्या तोंडावर बघून मला जाणवलं. मी त्यांना काय झालं असं विचारलं. सासूबाई सांगू लागल्या, बाहेर जाऊन येतो म्हणून गेलीस आणि माघारी आली नाहीस म्हणून आम्ही तुझा शोध घेण्यासाठी शोधत शोधत त्या वाड्याजवळ गेलो, तर तिथं तू बेशुद्धावत दिसलीस. कशी काय तिथं तू पोचलीस? काय आठवतंय का तुला? असं सासूबाईंनी विचारू लागल्या. तसे मी रात्री घडलेली हकीकत त्यांना सांगितली. तशा त्या जमिनीवरती बसल्या व खूप घाबरल्या. अगं ती म्हातारी धाकटी सून, ती तर कधीच मेली आहे, ती कशी भेटेल तुला? तिनं वाड्यात फास लावून घेतला आणि वाड्याचं होत्याचं नव्हतं झालं तशी मी परत बेशुद्ध झाले. सगळ्यांनी मला शुद्धीवर आणलं, पाणी दिलं. मी भीतच सासूबाईंना विचारलं, म्हणजे त्या वाड्यामध्ये कोणच राहत नाही का? तशा त्या म्हटल्या, अमावशेची रात्र होती, तुला त्या वाड्याच्या सुनेची काय बाधा तर झाली नसेल ना? तू त्या वाड्यापासून लांब पडलेली सापडलीस आम्हाला, तू बाहेर कशी आलीस? मी म्हटलं, मला त्याबद्दल काहीच आठवत नाही. तिथून पुढे देवर्षी चालू झाली. माझी मुलं खूप घाबरली, घरातच माझी भीती वाटू लागली. शेजारी गावातील लोक मला बघायला येऊ लागली. कोण हळूहळू बोलू लागलं, वाड्यातलं भूत पाटलाच्या सुनेला लागलं. 4 दिवसांची आमची सुट्टी 8 दिवसांवरती गेलेली, समजलंच नाही. तरीही त्या वाड्याबद्दलची रहस्य समजलं नाही. मी मनाशी पक्के ठरवलं होतं त्या वाड्यामध्ये आता परत कधी फिरकायचं नाही. मी जिला भेटलो ती आजी नव्हती, भटकती आत्मा होती. किती चमत्कारी मंतरलेली रात्र होती ती. मी नशिबाने तिच्या तावडीतून सुटलो का मला तिने सोडलं ते कळलंच नाही. मी मुलांना घेतलं, गाडी केली व शहर गाठलं. पण आजही ती रात्र आठवली की अंगावरती काटे येतात, ती मंतरलेली रात्र. मराठी कथा पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील एपिसोडचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी ऐकत रहा मराठी कथा पॉडकास्ट. धन्यवाद.